ಒಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೆ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯೆಯೇ ಜಾಂಗಲಿ ಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಿಯೇ ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ 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 ಸದ್ವಿಧಿ ಪ್ರಣಿಪಾತೇನ ಪರಿಪ್ರಶ್ನೇನ ಸೇವಯ ಉಪದೇಶಂತಿ ತೇ ಜ್ಞಾನಂ ಜ್ಞಾನಿನಃ ತತ್ವದರ್ಶಿನಃ ಗೆಲೆ ಚಾರ ಪಾಚ ರವಿವಾರ ಆಪಣ ಹಾ ಶ್ಲೋಕ ಪಾಹತೋ ಆಹೋತ. ತತ್ವದರ್ಶಿ ಜ್ಞಾನಿ ಮಹಾಪುರುಷಾಲಾ ಜರ್ ಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತ ಕರುನ್ ಘೇತ ಅಸೇಲ್ ತರ್ ಪ್ರಣಿಪಾತ ಕರುನ್ ಪರಿಪ್ರಶ್ನ ವಿಚಾರುನ್ ತ್ಯಾಚಿ ಸೇವಾ ಕರಾವಿ. ತರ್ ತತ್ವದರ್ಶಿ ಜ್ಞಾನಿ ज्ञानाचा उपदेश करेल असा या श्लोकाचा अर्थ आहे. उपदेशंति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. तत्वदर्शी ज्ञानी पुरुष ज्ञानाचा उपदेश करेल. प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा या शब्दांवर आपण बराच काळ थांबलो. मागच्या रविवारच्या सत्संगामध्ये सेवा या शब्दावर एक प्रश्न देखील आला की ज्या पद्धतीने सेवेचं वर्णन केलं गेलं आणि सेवा अपेक्षित आहे ते निरूपण जर ऐकलं तर आम्ही ज्या घरातून आलेले आहोत ज्या परिस्थितीतून ज्या कुटुंबातून आलेले आहोत त्या तुलनेने ही सेवा फार कठीण जाते. ही सेवा फार कठीण आहे असं वाटतं. आपल्याला हे जमणार नाही असा भाव हे निरूपण ऐकून निर्माण होतो असं म्हटलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या जर तुम्हाला जमणार असतं तर मग गोष्ट फारच सोपी होती. सेवा या शब्दाने जर तुम्हाला जमणार असतं तर मग त्याच्यासारखी चांगली गोष्ट नव्हती. तुम्हाला जे वाटतं ते आणि भगवंत जे सांगतात ते याच्यात अंतर आहे आणि हे अंतर कमी करण्याचा अभ्यास हा साधकाचा निरंतर चालू असणारा कार्यक्रम असला पाहिजे. कुठलाही अभ्यास हा सुरुवातीला सोपा वाटतो आणि त्याचा खोल उतरायला लागलं की मग कळतं की अभ्यास हा सोपा नसून त्याच्यात जटिलता आहे कठीणता आहे. तसंच सेवेच्या अभ्यासाचं देखील आहे. शिवाय हे इतकं स्वयंसिद्ध आणि आपल्यापाशी असतं अशी गोष्ट असती तर आपल्याला ज्ञानही व्हायला हवं होतं. जर आपण अशा पद्धतीने करणारे असू तर ज्ञान व्हायलाही हवं आहे. अवघड आहे म्हणून तर हे समजून घ्यायचं आहे. हे कठीण आहे म्हणून तर आचरायला योग्य आहे. आचरायला सोपं असं आपण सर्व करतोच आहोत पण त्या जीवनात सुख नाही म्हणून तर आपण हे कठीण आचरायला आलेले आहोत. आपल्याला आपलं मन सेवा करू देत नाही आणि केली तरी देखील आपल्या बेताने केलेली सेवा आपल्याला हवी असते. आपली बुद्धी देखील आणि आपली इंद्रिय देखील. मागच्या वेळेला मी म्हटलं की सेवा ही अहंकाराला अर्पण होत नाही हे पाहावं हे अवघड वाटतं. आपली सेवा ही सद्गुरूंना अर्पण होण्याच्या ऐवजी आपल्या अहंकाराला अर्पण होते की काय हे पाहावं आणि ही गोष्ट कठीण वाटते. खरं म्हणजे सेवेच्या निरूपणानंतर जो प्रश्न आला तो प्रश्न मला प्रणिपातानंतर अपेक्षित होता. असा प्रश्न यायला हवा होता की तुम्ही म्हणता तसा प्रणिपात कठीण दिसतो. असं वाटतं की आपल्याला प्रणिपात कसा जमणार आणि आपल्याला एकूण परमार्थच जमणार नाही आणि परमार्थ सोडून द्यावा. जे सेवेचं निरूपण ऐकून तुम्हाला वाटलं ते पहिल्या पदाला वाटायला देखील हरकत नव्हती. तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला परमार्थाच्या अंगाने घडण्यापासून जर कोणी रोखत असेल तर तुमचा अहंकारच केवळ रोखून धरतो. अहंकारी शिष्य आपल्या स्वतःला परमार्थी घडवण्यापासून नेहमी वाचवत असतो. त्याला असं वाटत असतं की इतकं नको, असं होण्याची शक्यता असते. अहंकार आपल्याला प्रतिपात करू देत नाही. अहंकार आपल्याला परिप्रश्नाची जी व्याख्या आहे त्याप्रमाणे परिप्रश्न विचारू देत नाही. अहंकार आपल्याला सेवा देखील जशी सेवा व्हायला हवी तशी करू देत नाही. ही अडचण आहे. झुकणं हे सामर्थ्य आहे, वाकणं हे सामर्थ्य आहे, पण हे झुकणं आणि वाकणं प्रतिपाताकरता याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते शरीराचं नसून आंतरिक भावाचं सामर्थ्य आहे आणि अहंकार तिथं अडवतो, अशा रीतीने झुकायला अडवतो. तरी बाहेरून झुकता येतं, बाहेरून नमस्कार करता येतो, पण प्रश्न ही मुमुक्ष आहे आणि अहंकार तुम्ही मुमुक्ष आहात अशा रीतीने जगाला तुमचं दर्शन होण्यापासून वाचवतो. तुम्हाला अहंकाराला ते नको वाटलं, तुम्हाला काही माहीत नाहीये आणि तुम्ही नम्रपणाने कोणातरी विचारताय आणि समजून घेताय याच्यापासून तुम्ही वाचू इच्छिता. कारण जगताला तुमची ओळख ज्ञानी म्हणून असते अथवा धनवान म्हणून असते अथवा सत्तावान म्हणून असते अथवा स्वरूपवान म्हणून असते. आणि अशी एखादी व्यक्ती तरी प्रश्न विचारते आहे, मुमुक्षा व्यक्त करते आहे, आपल्याला माहीत नाही असं व्यक्त करते आहे, ही कठीण गोष्ट आहे. प्रश्न विचारलेच तर आपले काय उत्तर देतात बघू, अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. पण परिप्रश्न विचारणं फार कठीण आहे. परिप्रश्नामध्ये उघड होतं की तुम्हाला माहीत नाहीये आणि तुम्ही तर खूप वाचून आलेले असता, तुम्ही चिंतन करून आलेले असता, त्यामुळे आपल्याला माहीत नाहीये ते विचारायचं आहे. याच्यापेक्षा जे आपण वाचलेलं आहे त्याप्रमाणेच उत्तरं मिळतात का याकरता तुम्ही कदाचित विचारू शकता. तुम्ही कुठेतरी आपली माहिती आणि सांगितलं जाते ते याचा मेळ बसतो आहे का याचा प्रयत्न करत असता, तो परिप्रश्न नसतो. आणि सेवेच्या बाबत देखील तेच घडतं. सेवेने प्रसाद प्राप्त होतो. हे जे परिप्रश्न प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा तत्वदर्शी ज्ञानी महापुरुषाला विचारले जाणारे परिप्रश्न, त्याला केलेला प्रणिपात आणि त्याची केलेली सेवा याचा या शब्दांच्या मध्ये काही ना काहीतरी घडतंय हे पाहणं आवश्यक आहे. ते जे घडणार आहे ते म्हणजे साधूंचा संघ, साधूंची संगत. त्याचं इथं वर्णन केलेलं नाहीये. जो ज्ञानी तत्वदर्शी आहे त्याची संगत हवी. पण ते येतात तरी उघड असलं तरी ज्ञानी तत्वदर्शी महापुरुषाच्या अवतीभोवतीचं वातावरण इथं लिहिलेलं नाहीये. त्याच्या ठिकाणी जे प्रेम आहे निष्काम निरपेक्ष, पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे, ते बोलतात तेही नंतर आधी स्नेह येऊन पोचतो. शब्द पाठी अवतरे कृपा आधी, शब्द देखील ते बोलतात ते नंतर तुमच्यापर्यंत येऊन पोचतात पण कृपा आधी येऊन पोचते. याचं वर्णन होऊ शकत नाही, याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. हा अनुभवण्याचा विषय आहे. तत्वदर्शी ज्ञानी महापुरुषाला तुम्ही पाहिलं की तुम्हाला असं जाणवतं की इथं काहीतरी वेगळं आहे. अशी दृष्टी आपण कधी पाहिली नाही, कृपेचा वर्षाव करणारी. असे शब्द कधी ऐकले नाहीत. नाद ब्रह्म भुसे आले की गंगा पय असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोलणं कधी ऐकलं नाही असं तुम्हाला समजतं. तुम्हाला त्यांची अलिप्तता समजते, तुम्हाला त्यांचा विवेक समजतो. ते आहेत आणि ते नाहीत अशा रीतीने त्यांचं वर्तन तुम्हाला समजतं. त्यांची सत्य धर्मावर असणारी निष्ठा तुम्हाला समजते, त्यांचा ईश्वर भाव तुम्हाला समजतो. अखंड आनंदात आणि अखंड प्रेमात रंगून राहिलेले असे ते तुम्हाला समजतात. सर्व सर्व समजतात आणि म्हणून तुम्ही प्रणिपात करता. हे जे निरूपण आहे हे निरूपण प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा हे कशा रीतीने करायचं याचं फार वर्णन झालं, अतिवर्णन झालं फार तर असं म्हणता येईल की जे तुम्हाला अवघड वाटेल पण हे अवघड नाहीये. तुमचा जर भाव असेल तर तुम्ही प्रणिपात करता, तुमचा भाव असेल तर तुम्ही त्या वातावरणातून समजून घ्यायला सुरुवात करता, परिप्रश्न देखील अचानक येत नाही, तुम्ही त्यांच्याबरोबर असता, तुम्ही त्यांचं ऐकता, तुम्ही त्यांचं वर्तन पाहता, तुम्ही त्यांची पूजा पाहता, तुम्ही त्यांची कर्म पाहता, तुम्ही त्यांचा बोध पाहता, तुम्ही त्यांचा उपदेश ऐकता आणि त्यांच्याकडून जे श्रवण केलेलं आहे ते आणि त्यांचं जे जीवन तुम्हाला दिसतं ते याच्यात साम्य आहे असं तुमच्या लक्षात येतं आणि मग कुतूहल जागं होतं. हे कुतूहल जागं होण्याच्या आधी तुम्ही शरणागत झालेले असता, मग तुम्ही विचारायला लागता की कर्म करत असताना तुम्ही अलिप्त दिसता, अशी अलिप्तता तुम्ही साधली कशी, हा परिप्रश्न आहे. फळाकडे लक्ष द्यायचं नाही आणि नुसतं कर्म करायचं हे कसं काय शक्य आहे? तुम्हाला समजत असतं की ते करतात पण आपल्याला कसं शक्य आहे म्हणून तुम्ही विचारता. न जायते इंद्रिय सेवा कदाचित नायम भूत्वा भवितावा न भूयाहा, असा आत्मा आहे आणि आत्मरूप झाल्यानंतर जीवनात चरम कल्याण प्राप्त होत ते चरम लक्ष आहे, असा आपण अविनाशी असा भाव आपल्याला प्राप्त व्हायचा कसा? त्यांच्या ठिकाणी त्यांचं वर्तन आणि त्यांचं निरूपण याच्यातून ही गोष्ट आपल्याला जमली पाहिजे या भावनेने तुम्ही प्रश्न विचारता, ते परिप्रश्न असतात. आपला सत्संगाचा कार्यक्रम म्हणजे परिप्रश्न नसतो, तेही परिप्रश्न असू शकेल जर एखाद्याने तशा भावनेने विचारलं तर, नसतो असं नाही. तुम्ही प्रणिपात करता त्या वातावरणामध्ये ठिकाणी ते ऐश्वरीय आणि दैवी असा स्पर्श तुमच्या मनाला बुद्धीला जीवाला आत्मभावाला देखील होतो, म्हणून तुम्ही प्रणिपात करता, म्हणून तुम्ही परिप्रश्न विचारता आणि म्हणून तुम्ही सेवा करता. सेवेमध्ये असा वरवरचा भाव नाही की सद्गुरूंचं कार्य आहे काय कोणीतरी करायलाच पाहिजे नाहीतर ते एकटे तरी काय काय करणार. तुम्ही सहज नम्र होता, सहज जिज्ञासेने मी प्रश्न विचारता आणि जिथं आहात तिथल्या दैवी वातावरणाची सहज सेवा करता आणि याच्यात काही एक जर चुकतं तर ते केवळ अहंकारामुळे चुकतं, अस्मितेमुळे चुकतं, इगोमुळे चुकतं, करू शकत नाही. श्रद्धेशिवाय प्रणिपात होऊ शकत नाही. जे जीवन जगायचं आहे त्या जीवनाविषयी अत्यंत तत्पर असल्याखेरीज परिप्रश्न विचारता येत नाहीत आणि इंद्रिय संयमन असल्याखेरीज सेवा देखील करता येत नाही. हे समजून घ्यायचं आणि प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा या मार्गाला लागायचा हा उपाय आहे. तुम्ही इथून जाण्याकरता आलेले नाही आहात, जायचं असेल तर खुशाल जा असं मी म्हणेन. त्यांनी तुमचं कल्याण नाहीये. जीवनातली महत्वाची गोष्ट तुम्हाला समजायला लागलेली आहे आणि तुम्हाला आचरायला ती कठीण जाते तर तुम्ही ती तुमच्या आचरणाने सोपी करू शकता. सहसा संतांकडे आलेली व्यक्ती जात नाही आणि अशा प्रकारच्या परिप्रश्नाने प्रणिपाताने आणि सेवेने प्रभू मिळतो, त्याच्याशिवाय तो मिळतच नाही. तुम्ही असं समजा की प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा ही शिष्यत्वाची कला संपादन करण्याचा मार्ग आहे. अत्यंतिक श्रद्धा शरणागती उपदेशाच्या श्रवणामध्ये तत्परता तिथलं वातावरण अनुभवण्याची अतीव ओढ चिंतन त्याच्यातून पडणारे प्रश्न आणि उपदेशाप्रमाणे आचरण करण्याची तयारी अशा रीतीने श्रद्धेने आणि परिप्रश्नाने जे तुमच्यापाशी निर्माण होतं ते काही शरीर श्रम झाल्याखेरीज टिकत नाहीतर केवळ बौद्धिक मामला होऊन जातो. तुम्ही ते टिकवायला तयार आहात की नाही हे सेवेनेच सिद्ध होतं, दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. आणि या सेवेकरता प्रदीपाचा करता आणि परिप्रश्ना करता सद्गुरूंचं किंवा ज्ञानी तत्वदर्शी त्याचं दीर्घ सान्निध्य आवश्यकच आहे. या सर्वाची तयारी यामुळे जर काही होत असेल तर उपदेश ग्रहणाकरता म्हणून पात्रता येते. तुमच्या कर्मांमुळे केवळ उपदेश ग्रहणाकरता तुम्ही पात्र होत नाही. सत्कर्म आचरणारे खूप आहेत. तुमच्या बुद्धीमुळे केवळ तुम्ही उपदेश ग्रहणाला पात्र होत नाही. उत्तम बुद्धिमान खूप आहेत. तुम्ही उपदेश ग्रहणाकरता पात्र होता हे श्रद्धापूर्वक शरण गेल्यामुळेच. तो उपदेश या शरणागतीने तुमच्याकडे एखादा झुळझुळ झरा वाहत यावा तसा तुमच्या अंतःकरणात येतो. आल्याखेरीज राहणार नाही. तुमच्या परिप्रश्नाने तुमच्या आचरणामध्ये सुधारणा आणण्याचा तुम्ही प्रयत्न करता आणि सेवेमुळे जे मिळवलेलं आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करता. असं धरा की प्रदीपात करणं म्हणजे तुमचं भांडं पालथं ठेवायच्या ऐवजी वर तोंड करून ठेवणं आहे. पालथ्या भांड्यावर कधीही पाणी टाकून उपयोग होत नाही. ते वर तोंड करून असणं गरजेचं आहे. ते प्रदीपाचाही होतं. परिप्रश्नानी त्याची चाचणी होते आणि सेवेमुळे त्याच्यात जे आहे ते गळून जाण्यापासून वाचतं. ते धरून ठेवण्याचं सामर्थ्य प्रणिपातातही नाही आणि परिप्रश्नातही नाही, सेवेमध्येच आहे. ही सेवा कुठल्या एकाच अंगाने आहे असंही नाही. हा जो प्रणिपात आहे, परिप्रश्न आहेत आणि सेवा आहेत, या सर्व गोष्टी, विशेष करून सेवा, हा सद्गुरूंचा कल पाहून करण्याची गोष्ट आहे. तुमच्या कलाने नाही. तुम्हाला वाटतं म्हणून नाही, तुम्हाला आनंद होतो म्हणून नाही, इतकी वर्ष आम्ही करत होतो म्हणून नाही, त्यांचा कल पाहून. स्वामींची या मनोभावा न चुकीदे ह्याची परमसेवा असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. तुम्ही वर्षानुवर्ष करत असाल आणि जर तुम्हाला बदलायला सांगितलं तर एका क्षणात तुम्ही बदलला, ही सेवा आहे. खूप वर्ष करत होते म्हणून आता मन लागत नाहीये, हे काय नवीन काढलंय, हा भाग नाहीये, हा प्रश्न नाहीये. तुमचं ज्ञान टिकून राहण्यासाठी, तुमचा परमार्थ टिकून राहण्यासाठी म्हणून दाय निर्विघ्न हीच गोष्ट आवश्यक आहे. परमार्थात याची गरज आहे. ज्ञानाचा जो उपदेश आहे तो उपदेश एवढं सगळं झाल्यानंतर मग ते करतील असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. तुमचं प्रणिपात पाहतील, तुमचा परिप्रश्न पाहतील आणि तुमची सेवा पाहतील आणि मग ज्ञानाचा उपदेश करतील. पण तसा याचा शब्दशः अर्थ घेण्याचं कारण नाही. असं होऊ नाही शकत की तुम्ही 30-30 वर्ष प्रणिपात करताय, परिप्रश्न विचारताय, सेवा करताय आणि सद्गुरू ज्ञान सांगत नाहीयेस, असं होऊ शकत नाही. ज्ञानाचं प्रसृतीकरण त्यांच्याकडून अव्याहत घडत असतं. तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी येता तेव्हापासूनच घडत असतं. ते ज्ञानाचा उपदेशच करत असतात. तो उपदेश त्यांच्या वागण्यातून, पाहण्यातून, बोलण्यातून, ऐकण्यातून, चालण्यातून आणि उपदेशातून, सर्व कृतीतून होतच असतो. तो घ्यायला तुम्ही समर्थ नसता. जसं काही पक्षी, कुठला मला वाटतं घुबड, की सूर्याची प्रकाश किरणच त्याला सहन होत नाही, ते डोळे मिटून बसतं. आता सूर्य काही नाही करू शकत, रात्री त्याला दिसत असं म्हणतात. त्याच्या डोळ्याच्या विशिष्ट रचनेमुळे एवढा प्रखर प्रकाश त्याला सहनच होत नाही, ते डोळे मिटून घेतं आणि रात्री त्याला रात्री देखील प्रकाश असतो आणि तो त्याला दिसतो, तो त्याला पुरतो. पाहणारा जो आहे, ज्याला दृष्टी लाभलेली आहे, अशी व्यक्ती आल्यापासून उपदेश घ्यायला सुरुवात करते. असं नाहीये की या श्लोकाचा जो सरळ अर्थ आहे तसाही याचा अर्थ नाहीये. खरा काही एक वाक्य रचना करावी लागते म्हणून केलेली आहे. श्रद्धापूर्वक प्रणिपात घडतो तेव्हा उपदेश प्राप्तच होतो. श्रद्धापूर्वक आणि असूयारहित अंतःकरणाने, निर्मत्सरी भावाने, आचरण्याच्या हेतूनी, नम्रतेने जेव्हा विचारलं जातं तेव्हा उपदेश होतोच होतो आणि सेवेच्या वेळेला देखील उपदेश होतोच होतो. सेवा ही पुढे फार व्यापक, फार मोठी होत जाते. कारण या परिप्रश्नानी आणि प्रदीपातानी त्याला उपदेश मिळायला सुरुवातच झालेली असते. जसं सूर्य तुम्ही अमुक अमुक कंडिशन पूर्ण केल्या म्हणजे मग प्रकाश देईल असं होऊ शकत नाही. तो सतत प्रकाशच देत असतो, हेच त्याचं काम असतं. तसं ज्ञानी तत्वदर्शी महापुरुष त्याच्या अंगोपांगातून उपदेश फाकतच असतो. सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू द्यायचे असं म्हटलेलं आहे. असे त्याचे जे सद्भाव असतात त्या सद्भावापोटी त्याला जे सांगायचे आणि शिकवायचे त्याचं प्रसृतीकरण होतच असतं. त्याचे प्रसृतीकरण आहे ते प्रत्येकाकडून होत असतं. जसं स्वार्थी मनुष्य स्वार्थी भावाचं प्रसृतीकरण तो तुमच्यामध्ये येऊन बसला की करायला सुरुवातच करतो. लोभी मनुष्य त्याच्या लोभाचं प्रसृतीकरण करायला सुरुवात होते, त्याच्या अंगोपांगातून सुरुवातच होते. कामनाग्रस्त मनुष्याचं प्रसृतीकरण तो येऊन बसला की सुरू होतच होतं. तसं तत्वदर्शी ज्ञानी महापुरुषाचं प्रसृतीकरण देखील त्याच्या असण्यामध्ये असतं. त्याच्या असण्यामध्ये उपदेश असतो. मला वाटतं उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे की एक शिष्य एका गुरूंकडे जाऊन भगवंतांनी मला ब्रह्माबद्दल सांगावं असं म्हणतो आणि स्तब्ध बसतो अशा अपेक्षेने की भगवान म्हणजे सद्गुरु त्याला उपदेश करतील. थोड्या वेळाने तोच प्रश्न त्यांना परत विचारतो तेव्हा ते तसेच स्वस्थ बसलेले असतात. असं तिंगा झाल्यानंतर चौथ्यांदा तो असं म्हणतो की मी तुम्हाला विचारतो आहे आणि तुम्ही तर काहीच बोलत नाही आहात. तेव्हा ते म्हणतात अरे मी तुला सांगतोय पण तू समजू शकत नाहीयेस. म्हणून हेच त्याचं स्वरूप आहे. त्याच्याबद्दल न बोलणंच बोलण्यासारखं आहे. मौन गा तुझे राष्ट्र नाव आता स्तोत्री किल बांधव हाव दिसशी तेतुली माव नमो काही दिसशी तेतुली माव सवो काही तुझं सवन काय करणार. मौन हेच तुझं राशी नाव आहे. पूजा काही न करणे स्तुती काही न बोलणे सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तुझी पूजा करणं म्हणजे काही न करणं आहे. तुझी स्तुती करणं म्हणजे काही न बोलणं आहे. कितीही बोललं तरी स्तुती होत नाही. आणि तुझ्या सन्निध असणं म्हणजे मी आहे हा भाव टाकून देणं आहे. काही न होणे मी काही आहे हा भाव टाकून राहणं म्हणजे तुझं सान्निध्य आहे. मी पण तुला सांगतो तू समजू शकत नाहीयेस असं सद्गुरु म्हणतात. म्हणून उपदेश सांगितला सांगण्यासारखा किंवा सांगितला जातो असा आहे आणि सांगितला न जातो असाही बराच उपदेश आहे. जो समजून घेतो तो समजतच राहतो आणि जो समजून घेत नाही ज्याला समजत नाही त्याला सांगून देखील समजत नाही. ही समजण्याची पात्रता श्रद्धेमुळं केलेल्या प्रणिपातांनी येते. त्यांच्या अवतीभोवती जे दैवी वातावरण असतं त्यांचं वर्तन असतं आणि त्यांचा उपदेश असतो. त्यांनी भारावून जाऊन आपल्याबाबतही ते घडावं म्हणून विचारल्या जाणाऱ्या परिप्रश्नात असते ही पात्रता आणि त्याप्रमाणे आचरणात असते आणि सर्वात शेवटी सेवेमध्ये असते. सेवा देखील प्रथम स्थूल सेवा असा अर्थ वाटे की ज्ञानी तत्वदर्शी पुरुषाला सेवेची अपेक्षा आहे असा कुठेतरी अर्थ याच्यातून येतोय. जर केवळ देहाची स्थूल मानाने सेवा म्हटलं तर सहसा तुम्हाला ती संधी मिळणार नाही. सद्गुरूंचे खूप शिष्य असतात. मी पाहतो स्वामीजींच्या जवळ तशा तऱ्हेने देहाची सेवा करण्याची संधी मला फार मिळाली नाही. मिळाली तेही भाग्य मिळालं पण फार नाही मिळालं. प्रत्येकाला मिळेल असं नाही. सेवेबाबत देखील त्यांना एकदेशी किंवा एका देहात कल्पून त्या देहाची सेवा असा अर्थ डोळ्यासमोर येण्याची शक्यता आहे. तसाही त्याचा अर्थ नसून महाराज म्हणत असत गोंदवलेकर महाराज सद्गुरु सद्गुरूंनी दिलेल्या नामात असतात असं म्हणत असत. ते नाम घेणं म्हणजे सद्गुरूंची सेवा करणं. ही सेवा देखील सूक्ष्म सूक्ष्म होत जाते. म्हणून सद्गुरूंची सेवा प्रत्यक्ष देखील आहे. गुरु गुरुही सेवा आचार्य उपासनामध्ये आपण पाहिलं ही देखील आहे, अनेक प्रकार आहेत, पण सद्गुरूंनी दिलेला जो उपदेश तो प्राणपणाने सांभाळणं ही सद्गुरूंची सेवाच आहे. जसं रोज तुम्ही ध्यानाला बसणं एवढीच सद्गुरूंची तुमच्याकडून अपेक्षा आहे, ही त्यांची सेवा आहे. प्रत्यक्ष करायला मिळेल तेव्हा भाग्यच आहे, आणि मग नंतर ध्यानात जो बोध प्राप्त होतो त्या बोधाने सद्गुरु सर्व ठिकाणी भरून राहिलेले आहेत. पश्यामि ते रूपम जनांतरस्थम अशा प्रकारचा विचार अंतःकरणात उदित झाल्यामुळं सर्वांशी प्रेमाने स्नेहाने निष्कपट भावाने स्वार्थरहितेने वर्तन करणं ही सद्गुरूंची सेवा आहे. सद्गुरु त्या ठिकाणी आहेत अशा भावनेने जिकडे पाहिन तिकडे सद्गुरु आहेत. अशा अर्थाचा श्लोकही आहे की नाही, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. आपण किती भक्तिभावाने तो श्लोक म्हणतो, पण आपलं मन जिथं जिथं जातं तिथं तिथं सद्गुरु आहेत अशा अर्थाने आपण पाहणंही आवश्यक आहे. नुसता श्लोक म्हणणं आवश्यक नाहीये. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझी सद्गुरु तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरूंच्या पायावर मस्तक ठेवण्याचा जर प्रसंग आला तर खूपच भाग्य आहे. पण ज्यांच्या ज्यांच्या सर्वांच्या समोर तुम्ही प्रेमाने सादर व्हाल तर ते सद्गुरूंच्याच चरणांवर मस्तक ठेवल्यासारखं आहे. अशी सेवा पुढे पुढे सूक्ष्म आणि व्यापक होत जाते. प्रणिपात देखील सूक्ष्म आणि व्यापक होतो, परिप्रश्न देखील सूक्ष्म आणि व्यापक होतो, आणि सेवाही सूक्ष्म आणि व्यापक अशीच होते. आणि उपदेश तर प्रत्येक क्षणी होत असतो. ज्या क्षणी नम्र झालात ज्या क्षणी शरणागत झालात त्या क्षणी उपदेश समजतो. ज्या क्षणी सेवा केली नम्र भावाने त्या क्षणी उपदेश समजतो. प्रत्यक्ष केलेला उपदेश तसा फार क्वचित वेळेला असतो, एकदाच असतो, अनुग्रहाचा प्रसंग एकदाच येतो. पण अशा रीतीने त्यांचा अनुग्रह रोज होत असतो, त्यांची भेट होईल तेव्हा तेव्हा होत असतो. तो घेण्याची तरलता आपल्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. आपण असा कधी कदाचित विचार केला नसेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ज्ञान पैगा बरोवे. कोणतं ज्ञान? जे धावतया कर्माची लाणी याच्या आधीच्या श्लोकामध्ये ज्या ज्ञानाबद्दल सांगितलेलं आहे ते ज्ञान. धावत असलेल्या कर्मांची परिसमाप्ती जिथं होते ज्ञाने परिसमाप्यते त्याचं शेवटचं आश्रय ठिकाण ज्ञान आहे. नैष्कर्म्य बोधाची खाणी. नैष्कर्म्य आत्मबोध म्हणजे प्रत्यक्षतः इंद्रिय मन आणि बुद्धी कर्म करत असताना मी काहीच करत नाही, आत्मा अत्यंत अकर्ता आहे, अशा प्रकारे होणारा बोध याला नैष्कर्म्य आत्मबोध असं म्हणतात. काही न करणं म्हणजे नैष्कर्म्य आत्मबोध नाही. तर सर्व प्रकारची कर्म हातातून घडत असताना इंद्रिय मन बुद्धी कर्म करतात आणि मी आत्मरूप आहे, मी अत्यंत अकर्ता आहे, आत्मा कधीच कर्म करत नाही, कर्माचा प्रेरक देखील नाही, हे समजून येणं म्हणजे नैष्कर्म्य आत्मबोध आहे. ते ज्ञान हे नैष्कर्म्य बोधाची खाण आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे भुकेली या धरी साधनाची, साधनाची भूक असते आणि ती भूक ज्या ठिकाणी थांबते शमते ते जसं प्रत्येक घासाबरोबर कोण भरत जातं आणि तृप्ती होते, एक वेळ कधीतरी अशी येते की बस झालं असं म्हणतो, तसं साधना करता करता देखील तृप्ती येते बरं का. नाम घेता घेता तृप्ती येत येत अशा स्थितीला तुम्ही येता की असं वाटतं की बस ध्यानाची बैठक सफल झाली. थोडा वेळ थांबता आणि नाम विसर्जित करता, पाच मिनिटा भुकेलिया साधनांची धडी, हे भुकेलिया धडी साधनाची, साधनाची भूक शमत शमत जाते. प्रार्थना म्हणता ओम तत्सत श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू म्हणता 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 शांत होऊन जाता आणि प्रार्थना करतानाच साधनेची भूक शमते, ध्यान करतानाच ध्यानाची भूक शमते. तुम्ही ध्यानातून उठता तर तुमची वेळ झाली म्हणून उठता, पण तुमची रोग झाली याचा दुसरा अर्थ असा आहे की तुमची भूकी भागली तुम्ही उठता. त्याच्यापेक्षा अधिक ध्यान तुम्ही करू शकत नाही. बसलात तरी उगीच खटपट ठरेल. तुम्हाला एक समाधान मिळालं आणि त्याच्यापेक्षा अधिक समाधान नाही मिळत तुम्हाला. तिथं तुमची भूक भागली. तुमच्या शक्यतेप्रमाणे तुम्हाला जेवढं मिळायचं होतं तेवढं मिळवता आणि भूक भागून तुम्ही उठता. आणि आत्मज्ञानी महापुरुषाला कोणत्याच कर्माचं बंधन नाही, साधनेच्या कर्माचं देखील बंधन नाही, कारण त्याची साधनेची भूक शमलेली असते. तरी तो साधना करताना दिसतो साधनेतल्या आनंदापोटी. आणि आदिनाथांपासून सगळे साधना करतात तरी देखील साधनांची भूक शमते. जेव्हा मुमुक्षू होता, साधक होता, प्रयत्न करत होता, खटपट करत होता, आता तशी परिस्थिती राहिली नाही. आनंद स्वरूपच आहे. आनंदाने ध्यानाला बसला आणि आनंद घेऊन उठला. उठल्यानंतर आनंद आहे. ज्याची प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची तिथी गेली. ज्ञानाचं वर्णन केलं बरं का, प्रवृत्ती पांगळी होऊन गेली. त्या ज्ञानाच्या समोर प्रवृत्ती पांगळी होऊन जाते, कारण ज्ञानापेक्षा अधिक काही नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्या जीवनात एक प्रसंग असा आला. हरिहरेश्वरला गेलेले होते, कोकणच्या स्वारीवर होते, चिपूर तांडण पडलेलं होतं. जे काही जीवन घडलेलं होतं त्या जीवनात खूप समाधान होतं. समर्थांची कृपा झालेली होती, तुकाराम महाराजांची भेट झालेली होती, उपदेश ग्रहण झालेला होता. आईने जे संस्कार केलेले होते त्या संस्काराप्रमाणे बरंच काही घडलेलं होतं. उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, असे समर्थांसारख्या महापुरुषांचे उद्गार यांच्या कर्तृत्वाने बाहेर पडलेले होते. प्रवृत्ती होती, त्या प्रवृत्तीखेरीस स्वराज्य संस्थापना होणं नाही. समाधान प्राप्त झालेलं होतं आणि त्या हरिहरेश्वरच्या मंदिरात रात्रीच्या वेळेला स्वच्छ चांदण्याच्या प्रकाशात बाहेर समुद्राचा आवाज येतो आहे आणि जीवन तत्पदार्थ वाटलं. असं वाटलं की मानेवर आता तलवार चालवून घ्यावी, जीवनच पुढे झालं असं वाटलं. समाधान ही अशी गोष्ट असते की त्याच्या पुढे जीवनही नको असं वाटावं. तर्काची देखी गेली, तो असा असेल की तसा असेल अंदाज बांधणं परमात्म्याविषयी ही दृष्टीच गेली, कारण त्याची भेट झाली. जेणे इंद्रिय विसरली विषय संघ, आणि जे ज्ञान झाल्यानंतर इंद्रिय विषय संघ विसरून जातात. ध्यानाच्या सुखात आठवण होते का कोणत्या तरी विषयाची? मनाचे मनपण गेले, जे तो बोलाचे बोलकेपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. योगायोगाने आपल्या रविवारच्या प्रवचनात हा ज्ञेयाचा विषय चाललेला आहे. ज्या ज्ञानामध्ये ज्ञेय सापडून जातो, यज्ञात्वा अमृतमश्नुते, त्या ज्ञेयाचं असं वर्णन केलेलं आहे. जे जाणलं असताना अमरत्व अमरत्वाची भावना होते, जेथे वैराग्याचा पांगू फिटे. वैराग्य फार धरलेलं होतं, त्यामुळे कितीतरी विषय आपण तोडून टाकलेत ही भावना होती, पण हा सगळा पांग फिटला. कारण विषयामुळे जे सुख मिळणार होतं त्याच्यापेक्षा देखील अत्यंतिक असं सुख प्राप्त झालं. आता त्या विषयाची आठवण नाही, वैराग्य केलं, वैराग्याचं आचरण केलं, याच्याबद्दल खेद खंत नाही. विवेकाचाही सोसू तुटे. आता विवेक करण्याची गरज नाही. जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत विवेक आहे. तरुण काढून आणण्याची गोष्ट आहे. आत्मनात्म विवेक ही महत्वाची गोष्ट आहे साधकाने आचरण्याची. आता विवेकाचा फार मोठा सोस धरण्याचं कारण नाही, कारण तो सहजच वस्तीकर होऊन राहिला. जेथ न पाहता सहज भेटे आपण ते. ज्या ठिकाणी आपण पाहत नाही पण आपली भेट झालेली आहे, उलट पाहिलं तरच पाहायचा प्रयत्न करतानाच ती भेट होत नाही, ते ज्ञान पैदा बरवे. असं ज्ञान जरी मनी आठी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेची. असं ज्ञान आपल्याला व्हावं अशी इच्छा असेल तर या संतांना सर्वस्वांशी भजाव, कारण त्यांच्या अवती भोवती ते ज्ञान पायिक होऊन राहिलेलं असत. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, गाठोड्यातून मोक्ष सोडून देतो परत गाठोडं बांधून ठेवतो हवं असेल तर, अशा संतांपशी हे ज्ञान वस्तीकर होऊन राहिलेलं असत. त्यांना सर्वस्वानिशी भजावं असं म्हटलेलं. जे ज्ञानाचा कुरुठा, ज्ञानाचं भांडार कोठार, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आत्मविषयक ज्ञान, स्वरूप विषयक ज्ञान, जे ज्ञानाचा कुरुठा, तेथे सेवा हा दारवंठा, आणि त्या ज्ञानरूपी भांडाराचा दारवंठा म्हणजे उंबरठा सेवा हाच आहे. तो स्वाधीन करी डुभटा ओळगोनी, सेवा करून हा उंबरठा तर पहिला हस्तगत करून घ्यावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सेवेने उंबरठा उंबरठ्यापर्यंत तुम्ही जाल तरी तनु मनु जीवे, त्या उंबरठ्यापर्यंत जर जायचं असेल तरी तनु मनु जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्यच कर. तनाने मनाने जीवभावाने त्यांच्या चरणांशी लागावं, तुझा दारीचा कुतडा नको मोकलू जाताना असं तुकाराम महाराज म्हणतात. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पान ये. पाहू आपण अवकाश पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीविताः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्वसंतन की जय. जय जय रघुवीर शंकर.